हेलो
हेलो
हाँ जोशी सरांशी बोलणं झालं होतं मागे फ्लॅटसाठी.
हॅलो कोण बोलताय?
मॅम मी अर्चना बोलते परांजपे स्कीम मधून. हॅलो
हॅलो
हा सर अर्चना बोलते परांजपे स्कीम मधून.
हा
सर मागे आपलं बोलणं झालं होतं ना फॉरेस्ट फ्लॅट रिगार्डिंग. हा सर बोला सर. हा मी म्हटलं आता तुम्ही एक लॉकडाऊन नंतर वगैरे काय प्लॅन आहे तुमचा बघण्या साईट बघायचा वगैरे? कुठल्या सर? ते बिल्टअप मी सांगितलं ना आम्ही, मी विचारलं सिनियरला तर ते म्हटले की आपण बिल्टअप एरिया जो आहे आणि असं पर स्क्वेअर फूट रेट असं आपण नाही करत. आपण काय करतो आम्ही डायरेक्ट पॅकेज वरच सांगतो म्हणजे हा पॅकेज कॉस्ट आहे म्हणजे आता हा 670 स्क्वेअर फूटचा फ्लॅट ह्याच्यात ही अग्रीमेंट व्हॅल्यू ही स्टॅम्प ड्युटी ही रजिस्ट्रेशन हे जीएसटी आणि हे टोटल फ्लॅटची कॉस्ट असं सबंधित आहे. बरोबर आहे. मला
तुमच्या बरोबर
सर आवाज ब्रेक होतोय काय म्हणताय? तो टोटल सर जातो आपला 59 लाख ला 59 लाखाला. हा 60 लाखाला जातो सर. 59 तो 2 BHK. बरोबर सर आवाजच ब्रेक होतो. हा थांबा मी परत करते.